मी सौ मृणाल माधवी प्रदास पुणे विद्यापीठात प्रशिक्षित परिचारिका म्हणून गेली 22 वर्ष काम करते. मानवी जीवनात ताणतणावाचे व्यवस्थापन या विषयावरती मी निबंध लिहिला आहे. पुराणात एक कथा आहे, ज्या मनुष्याने पृथ्वीवर प्रथम अग्नी निर्माण केला त्या मनुष्यावर परमेश्वर नाराज झाला, कारण अग्नी म्हणजे प्रकाश, प्रकाशामुळे अंधाराचा नाश झाला, अंधार नाहीसा झाल्यामुळे मनुष्य निर्भय झाला. निर्भय मनुष्य कशाचीही याचना करत नाही. त्या मनुष्याची जिरवण्यासाठी परमेश्वराने एक अप्सरा पृथ्वीवर पाठवली, तिच्याबरोबर एक पेटी दिली आणि सांगितलं ही पेटी उघडायची नाही, जिथं बंधन येतं तिथं ते मोडण्याचं आकर्षणही येतं. तिने ती पेटी उघडली, त्याबरोबर त्या पेटीतून हर्ष, खेद, द्वेष, मत्सर, स्पर्धा भराभर बाहेर पडले. अप्सरा घाबरली, तिने झटकन त्या पेटीचे झाकण लावले आणि त्यावेळी त्या पेटीत आत अडकून राहिली ती फक्त आशा. तेव्हापासून मनुष्य जीवनात आशा उत्पन्न झाली, आशेने माणसाच्या मनातच घर केलं. हर्ष, खेद, द्वेष, मत्सर, स्पर्धा या गोष्टी माणसाच्या मनावर बाहेरून हल्ला करतात, त्याच गोष्टी माणसाच्या मनात ताणतणाव निर्माण करतात, माणसाला परस्वाधीन बनवतात, हीनदीन बनवतात, दुःखी बनवतात. त्यावेळी माणसाला असं वाटतं उद्याचा दिवस नक्की चांगला असेल, हे तो बोलत नाही, त्याच्या मनातली आशा बोलते. आणि तात्पुरतं का होईना, पण त्याच्या मनातली काळजी दूर होती. ताणतणावामागचे नेमके कारण कळले की ते दूर करणे सोपे जाते. पण मला तर असं वाटतं माणसाच्या जीवनात ताणतणाव हे थोडेतरी असावेतच. भाजीत जसं तिखट मीठ घातलं की ती रुचकर लागते, तिखट मिठाशिवाय ती बेचवच लागेल, तसं विना ताणतणावाचं जीवन नीरस वाटेल. फक्त त्या ताणांना किती ताणायचं आणि कुठे सैल सोडायचं याचं गणित जमलं की जीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने मजेत लुटता येईल असं मला वाटतं. मला एक कथा आठवते भगवान गौतम बुद्धांची. त्यांच्याकडे एक नवा साधक आला, पूर्वाश्रमीचा तो व्यापारी होता. शरीराला खूप क्लेश देऊन खूप कठोर परिश्रमाने त्याने साधनेला सुरुवात केली होती, पण शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याखेरीज त्याच्या हाती काहीच लागले नाही. भगवंताची अनुभूती वगैरे वगैरे तर फारच दूर. म्हणूनच तो भगवान गौतम बुद्धांकडे आला आणि त्याचे कारण विचारू लागला, तेव्हा भगवान म्हणाले, तू कधी वीणा बघितली आहेस का? वीणेच्या तारांना जरा सैल सोडलं तर त्यातून मधुर स्वर उमटत नाही, आणि त्या तारा जरा जास्त ताणल्या तर त्या तुटतात. तसं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राखून इंद्रियांना योग्य ताण देऊनच अध्यात्माचा अभ्यास करायचा असतो. असो, मला एवढंच म्हणायचंय की जीवनात ताणतणाव हे असणारच, त्यांच्याकडे आपण कसं बघतो हे महत्वाचं. तरी पण समाजात अशी काही माणसं असतात की साध्या साध्या गोष्टींचंही टेन्शन घेतात, तर काही माणसं अशी असतात की कशालाच महत्व देत नाहीत, कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाहीत. उदाहरणार्थ, 12वीची बोर्डाची परीक्षा चालू असताना एखादा विद्यार्थी क्रिकेट खेळत राहिला आणि म्हणाला, हॅ मला नाही परीक्षेचं टेन्शन येत. तर हे चूकच आहे. ज्या परीक्षेच्या गुणवत्तेवर संपूर्ण भावी आयुष्याचं सुख अवलंबून आहे, त्या सुखाचा त्या परीक्षेचा विचार करून छान अभ्यास करायलाच हवा. आमच्या परीक्षेच्या काळात आम्ही म्हणायचो, परीक्षेचा छान टेम्पो चढला की छान अभ्यास होतो. तसं तर काही काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टींनी निराश होतात, त्रस्त होतात, बेजार होतात. उदाहरणार्थ, माझी रोजच दुपारी 12:30 ते 8 अशी ड्युटी असते. एक दिवस सर मला म्हणाले, सिस्टर उद्या स्वाती सिस्टर रजेवर आहेत, जरा तुम्ही उद्याला सकाळची ड्युटी कराल का? यावर जर मी विचार करत राहिले, अरे बापरे, उद्या सकाळी 8:30 ड्युटी म्हणजे किती लवकर उठावे लागणार, सकाळी कशी कामं होणार, सकाळी बस मिळेल की नाही, वगैरे वगैरे. आणि त्याच वेळी जर मी असा विचार केला, खूप दिवसांनी सरांनी मला सकाळची ड्युटी करायला सांगितली आहे, सकाळी मी रोजच लवकर उठतेच, उद्यापुरती 1/2 तास आणखी लवकरचा गजर लावेन म्हणजे झालं. बरीचशी कामं सकाळी न करता आपण संध्याकाळी करू शकू. त्यातली महत्वाची कामं कोणती करायची आणि कोणती ठेवायची याचं नियोजन करून मी आरामात झोपेन, त्यामुळे झोप शांत होईलच. शांत मनाने ताजी तवानी होऊन मी सकाळी कामांना सुरुवात करेन. सकाळी बसनी न जाता थोडी पाषाणपर्यंत चालतच जाईन. बरेच दिवसात मॉर्निंग वॉकला जायला जमलेलं नाहीये. सकाळी सकाळी शाळेच्या गणवेशात शाळेत जाणारी मुलं, डबे घेऊन कामाला निघालेले कामगार बघून मला सकाळ जिवंत झाल्यासारखे वाटते. एवढं सर्व ठरवून मी दुसऱ्या दिवशी वेळेतच कामाला पोहोचले. सकाळचा स्टाफ निराळा, पेशंटचा वर्ग निराळा. माझ्या ड्युटीत बरेचसे स्टुडंट्स असतात, सकाळी फॅमिली मेंबर्स जास्त असतात, हा चेंज मलाही बरा वाटला. आणि सर खुश होऊन म्हणाले, सिस्टर कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे मला असं वाटतं, काम साधंच असलं तरी त्याचं नीट नियोजन केलं, महत्त्व जाणून कामाचं वाटप केलं, कोणतं काम ताबडतोब करायला हवंय आणि कोणतं काम अगदी आत्ता नाही केलं, थोड्या वेळाने केलं तरी चालणार आहे हे जाणून कामाची आखणी केली, तर ते काम आपल्यालाच नाही सगळ्यांनाच सुखकर होतं. आणि खरं सांगू, दुसऱ्यांना त्रास न देण्यात खरं सुख असतं आणि दुसऱ्यांना सुख देण्यात खरा आनंद असतो. याचा अनुभव घेतला ना की तो आनंद किती वेगळा आहे, किती महत्वाचा आहे हे जाणवतं. काही वेळेस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं काम सांगितलं जातं. काम सांगितलं की बऱ्याच जणांना पहिल्यांदा रागच येतो. मग ते काम आपल्याला का सांगितलं जातंय या गोष्टीचा विचार न करता पहिला रागाचा पारा चढतो आणि आटा सटकतो. अशा मनस्थितीत ते काम व्यवस्थित होणं शक्यच नाही. राग किंवा क्रोध हा आपला खरा शत्रू आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतोय, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. माणसाच्या मनात नसताना कशामुळे माणूस पापाचरण करतो, कोणत्या बलाने तो पाप करायला प्रवृत्त होतो? त्यावर एका वाक्यात भगवंत उत्तर देतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. काम म्हणजे कामना हाच माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा शत्रू. तोच माणसाच्या मनात क्रोध निर्माण करतो, तोच महाखादाड असून तोच माणसाला पापाचरण करायला भाग पडतो. येथे आपण बघितलं, काम सांगितलं आणि राग आला, कारण कुठेतरी अहंकार दुखावला गेला, त्यामुळे मनावरचा संयम गेला. अशा वेळी आपण एखाद्या वेळी सरांनाही उलट सुलट बोलायला मागे पुढे पाहणार नाही, त्याचा काहीतरी वाईट परिणाम आपल्यावर होणारच. शिवाय जर आपण काम करायला नकार दिला असेल तर आपलंच मन आपल्याला कुरतडत राहणार, त्याच्यामुळे कदाचित आपलं शारीरिक स्वास्थ्यही बिघडू शकतं. अशा वेळी मला मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके त्यांचं एक वाक्य आठवतं, जेव्हा आपण ठामपणे नकार देऊ शकत नसू त्यावेळी ते काम आनंदाने करा. मी तर म्हणेन, ते काम असं करा की त्या कामावर आपल्या आपण प्रसन्न होऊ. दुसऱ्यांना मदत होईल ही गोष्ट फार नंतरची, आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी ते काम आनंदाने करावं. भगवंत म्हणतातच ना, कर्मण्येव अधिकारस्ते माफलेषु कदाचन. तू कर्म कर, कर्म करण्याचा अधिकार तुझा, फळ देण्याची जबाबदारी माझी. कधी कधी असं होतं की आपल्याच गतकाळातील चुकांचा खेद आपल्याला सारखा टोचत राहतो आणि नैराश्य येतं. नैराश्यपेक्षा डिप्रेशन हा शब्द जास्त प्रचलित आहे. तर या डिप्रेशनमुळे खूप दिवस वाया जातात. परदेशात तर म्हणे या डिप्रेशनसाठी फॅमिली डॉक्टर्स असतात. म्हणजे आपल्याकडे आपण जसे सर्दी पडशासाठी साध्या साध्या आजारांसाठी फॅमिली डॉक्टरांकडे जातो ना, तसं. पण आपल्या भारतीय विचारांची बैठक, समाजभिमुखता, राहणीमान, नीतिमत्तेची असलेली चाळ यामुळे आपली अजून तशी अवस्था झाली नाही हे आपलं नशीबच. तरीही नैराश्य आले तर ते कसे दूर करावे यासाठी एक सुंदर उदाहरण सांगते. सकाळमध्ये 1992 साली आणि नैराश्य दूर झाले या नावाचे एक सदर चालू होते. अनेक मान्यवरांनी त्यात लेख लिहिले होते. मला आठवतो तो लेखक वपू काळे यांचा लेख, थोडा कालावधी लोटू द्या असं त्या लेखाचं नाव होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, माझ्या मुलाच्या नाटकाच्या प्रयोगासाठी त्याच्याबरोबर मी पुण्याला आलो. नाटक संपल्यानंतर कंत्राटदाराने सगळ्यांना जेवण ठरवलं होतं, पण माझं पोट बरोबर नसल्यामुळे मी कंत्राटदाराला सांगितलं, मला फक्त एक ग्लास ताक द्या, जेवण नको. त्यावर तो कंत्राटदार म्हणाला, आमच्याकडे तशी प्रथा नाही. त्याचं ते मगरुद्रीत दिलेलं उत्तर ऐकून मनातल्या मनात मी खूप रागवलो. नाटक कंपनीतल्या संचालकांपैकी कुणीही त्याला मला ताक द्यायला सांगितलं नाही. तो प्रसंग माझ्या आयुष्यातला अत्यंत अपमानास्पद प्रसंग वाटला, कारण आर्किटेक्ट म्हणून चांगल्या पदावर नोकरी करणारा मी त्या दिवशी रजा घेऊन नाटक कंपनीच्या दौऱ्यावर गेलेलो. लेखक म्हणून समाजात प्रतिष्ठा पावलेला मी स्वतःचे मानाचे घर सोडून केवळ एक ग्लासभर ताकासाठी हा अपमान पचविला. आणि कंपनीचे संचालकही का गप्प बसले हे शल्य मला आजही विसरता येत नाही. आज मी असा विचार करतो की एक ग्लासभर ताक नाकारून कंत्राटदाराने त्याच्या मनाची क्षुद्रता दाखवली. समाजाला देण्यासाठी त्याच्याजवळ क्षुद्रतेशिवाय काही नव्हतेच. ताक नाकारून त्याने ते प्रकट केले, त्यामुळे इथे माझा अपमान होण्याचा प्रश्नच येतो कुठे? तो जे देऊ शकत नाही ते त्याच्या मनोवृत्तीला न पेलणारी वस्तू मागायचा वेडेपणा प्रथम मीच केला ना. या संस्थेतील माणसं माझ्या पाठीशी उभी राहतील ही अपेक्षाही मी चुकीचीच केली. वपू पुढे म्हणतात, या प्रसंगात तो कंत्राटदार आणि इतर माणसे ही गौण आहेत. टाकाची मागणी करणारे माझे मनच पहिल्यांदा याला जबाबदार नाही का? सर्व चुकांचे धनी सर्वप्रथम आपण असतो हा विचार नित्य जागा राहिला तर दोष इतरांकडे जात नाही. या अनुभवातून वपूंनी आपल्याला आपल्याच चुकांचा अभ्यास करायला सांगितला आहे. मला यात एवढंच म्हणायचंय की माणूस सर्वात जास्त स्वतःवरच प्रेम करतो. अशा वेळी अशा आपल्या चुकांकडे एक डोळा मिचकावून बघायला शिकावं आणि आपलं आपल्यालाच माफ करून मोकळं व्हावं, म्हणजे नैराश्याने मन भरून जाण्यापूर्वीच आपण मोकळे होऊ. असं मन मोकळं करायला शिकण्यासाठी मला असं वाटतं आपली श्रीमद भगवद्गीता पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या विषादापासून सुरू होते. ती अर्जुन म्हणतो, नष्टो मोहा स्मृतीर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत, असं म्हणून हे अच्युता माझा मोह पूर्ण नष्ट झाला आहे, संदेह सगळे मिटले आहेत, आता करीष्ये वचनम तव, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागेन, असं म्हणेपर्यंतची सगळी भगवद्गीता ही मनोबलासाठी किती श्रेष्ठ आहे हे ती अभ्यासल्यानंतरच जाणवते. तीच श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलींनी माय मराठीत आणखीन सोपी करून सांगितली आहे. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि दासबोध, संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा हे आपल्याकडे असलेले ज्ञान वैभव, ज्ञानाचे कुंभ जर अभ्यासले तर ताणतणावाचे मार्गदर्शन साऱ्या जगाला करू शकू असं वाङ्मय आज आपल्याकडे उपलब्ध आहे. साऱ्या जगाने नतमस्तक व्हावं असं ज्ञान त्यात भरलं आहे. शेवटी माऊलींचा एक दृष्टांत सांगते. अर्जुनासाठी माऊली म्हणते, मन किती चपळ आहे, मन किती चंचल आहे हे तुला माहीत आहे ना रे भगवंता. तू म्हणतोस त्याला ताब्यात ठेव. कसं ठेवू मी याला ताब्यात? अरे, या चंचल मनाला स्वस्थ बसायला सांगणं म्हणजे वाऱ्याचं गाठोडं बांध म्हणून सांगण्यासारखं आहे, किंवा माकडाला एका जागी स्थिर बस असं सांगण्यासारखं आहे. त्यावर भगवंत म्हणतात, अर्जुना, मोठे मोठे योगी याच मनाच्या आधारे महर्षी झाले आहेत ना. मनाची एक चांगली गोष्ट तुला सांगतो, या मनाला ज्या गोष्टीची आवड निर्माण होते त्याची त्याला चटक लागते. मनाला अभ्यासाने स्थिर करता येतं. त्या मनाला तू चांगल्या सवयी लाव म्हणजे झालं. आपल्या भगवंताचे हे विचार आपल्याला मान्यच करावे लागतील, कारण वाल्याचा वाल्मिकी झालेला आपण पाहतो. स्त्री लंपट तुलसीदास रामायणकार झालेले आपल्याला माहीत आहेत. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा समाधान जो जे वांछी. म्हणून मी म्हणते, या मनाला सतत प्रसन्न ठेवा, मग ताणतणाव आले ना तरी ते टिकणार नाहीत आणि जीवन सुखद होईल निःसंशय.